வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித சுவாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்ட ஸ்ரீ ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர. ஹரி ஹரி. பத்ரம் புஷ்பம் ஃபலம் தோயம் யோமே பக்த்யா பிரயச்சதி ததஹம் பக்த்யுபருதம் அஷ்நாமி பிரயதாத்மனஹா. யத் கரோஷி யதஷ்நாசி யத் ஜுஹோஷி ததாசி யத் யத் தபஸ்யசி கௌந்தேய தத் குருஷ்வ மதர்பணம். சுபாஷுப ஃபலைரேவ மோக்ஷசே கர்ம பந்தனைஹி சந்நியாச யோக யுக்தாத்மா விமுக்தோ மாம் உபைஷ்யசி. நவ்யா அத்தியாயத்திலேயே 26, 27 and 28 असे तीन श्लोक मी एकत्रित वाचले. हे तीन श्लोक आपण घेणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी या तीन श्लोकांवर स्वतंत्रपणे निरूपण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की नवविधा भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविधा भक्ती भगवद्गीतेमध्ये आणि पर्यायानी ज्ञानेश्वरीमध्ये कुठे आणि कशी आलेली आहे याचा मागोवा आपण घेतो आहोत. या नावाने थेट भक्ती प्रकार भगवंतांनी सांगितलेला नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांनीही अर्थातच गीतेवर निरूपण असल्यामुळे सांगितलेला नाही. असं असल्यामुळं एक श्रवण शोधण्यासाठी म्हणून सगळ्या गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा क्रॉस सेक्शन घ्यायला लागतो ओळींनी न आल्यामुळं. तशा पद्धतीने आपण श्रवण कीर्तन नामस्मरण हे तीन भक्ती प्रकार पाहिल्यानंतर पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे पुढचे जे चार प्रकार आहेत हे चार प्रकार एकत्रितपणे पाहायला सुरुवात केली. त्यालाही आता माझ्या कल्पनेप्रमाणे बरेच महिने होऊन गेले किंवा कदाचित वर्ष दीड वर्ष देखील झालं असेल. पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे सर्व भक्ती प्रकार ज्ञानेश्वरीत आणि भगवद्गीतेत कुठे कुठे आलेले आहेत असं आपण पाहतो आहोत. या भक्ती प्रकारामध्ये हा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपरहुतम अश्नामी प्रयतात्मनहा हा श्लोक आता मी उच्चारला. याच्या आधी अर्थात पूजनाविषयीच श्लोक 9व्या अध्यायामध्ये आलेले आहेत. भगवंतांनी आपल्या स्वरूपाचं वर्णन केल्यानंतर 9व्या अध्यायामध्ये अनन्याश चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् असे शब्द उच्चारले. अनन्य चित्तानी जे लोक माझी उपासना करतात ते नेहमीच माझ्याशी युक्त असलेले असे, त्यांचा योग आणि क्षेम मी सांभाळतो असं भगवंत म्हणाले. हा जो श्लोक आहे पत्रम पुष्पम फलम तोयम, या श्लोकाची खरं म्हणजे ती प्रस्तावना आहे. कारण इथं अनन्यास चिंतयन तो माम ये जना हा परिपासते असं म्हटलेलं आहे. आणि इथं देखील भक्तीची भेट जो मला देतो त्या नियत चित्त पुरुषाची ती भक्तीची भेट मी सेवन करतो असे शब्द आलेले आहेत. अर्थात हे श्लोक पाहण्याच्या आधी या अध्यायाची एक विशिष्ट पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची आहे. भगवद्गीतेचे एकूण निरूपणाचे, सर्व भगवद्गीतेच्या निरूपणाचे दोन भाग आहेत. काल मी तुम्हाला सांगितलं तीन भाग आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. आता तुम्हीही लगेच एक दिवसात माझ्याकडून दुसरीच गोष्ट ऐकताय की एकूण भगवद्गीतेचे दोन भाग मुख्यतः आहेत जे साधक उपयोगी आहेत. त्याच्यातला जो एक भाग आहे तो साधकाच्या व्यक्तिगत साधनेच्या करता म्हणून सांगितलेला आहे, आणि दुसरा भाग व्यापक परमात्म्याच्या कार्याचं वर्णन आणि परमात्म्यापासूनच कसं सर्व जगत झालेलं आहे त्याचं वर्णन याच्याकरता व्यापलेलं आहे. भगवद्गीतेकडे अनेक अंगांनी पाहता येतं, त्याच्यातली ही एक दृष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. मोक्ष प्रधान असं हे जे गीताशास्त्र आहे, या गीताशास्त्राचा अभ्यास करत असताना मोक्ष अर्थात वैयक्तिक मोक्ष स्वतः करता, स्वतः बंधनातून सुटून जाण्यासाठी म्हणून या गीताशास्त्राचा केला जाणारा उपयोग असं याचं अर्थातच स्वरूप आहे आणि असलंच पाहिजे. निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. पार्थाला निमित्त करून सर्व जगताकरता श्रीकृष्ण गाय जणू व्याली गीतेच्या अंगाने. पण जगापुरते याचा अर्थ जगात असणारे जे आपण सर्व घटक आहोत त्यांच्याकरता आणि त्या घटकाच्या हिताकरता. त्यामुळे कसंही झालं तरी देखील जो सर्वात शेवटचा घटक आहे तो मीच राहतो, अल्टिमेट मीच राहतो जगत जरी म्हटलं तरी. म्हणून गीता माझ्या व्यक्तिगत हिताची कशी आहे हा प्रश्न सर्वात प्रथम येतो आणि भगवद्गीतेने तोही सर्वात प्रथमच हाताळलेला आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सर्वात प्रथम आत्म्यासंबंधी उपदेश केलेला आहे आणि अर्जुनाला देखील भगवंतांनी वैयक्तिक रीतीने देखील अशोच्चान अनुअशोच्यस्त्वम, ज्याच्याविषयी शोक करू नये त्याच्याविषयी तू शोक करतो आहेस, प्रज्ञावादांश्च भाषसे, आणि वर फार मोठा तर्क लढवतो आहेस, प्रज्ञावाद उपस्थित करतो आहेस, पण तू लक्षात ठेव की गतासून अगतासूंश्च, जे गेलेले आहेत म्हणजे देह सोडून जे गेलेले आहेत ते, आणि जे देहात आहेत ते अगतासूंश्च, जे देहामध्ये आहेत ते, या दोघांविषयी देखील नानुशोचंती पंडिता हा, जे पंडित आहेत अर्थात पंडित याचा अर्थ शुद्ध बुद्धीचे, ज्याची बुद्धी पंडा झालेली आहे शुद्ध झालेली आहे असे पंडित शोक मुळीच करत नाहीत. अशा व्यक्तिगत पातळीवरून केलेल्या चर्चेतूनच गीतेच्या तत्वज्ञानाचा उगम झालेला आहे. आणि भगवंतांनी एकूण व्यापक अंगानी जो भाव आहे आत्म्याचा अथवा परमात्म्याचा त्याचा कधीही नाश होत नाही असं अर्जुनाचं सांगितलं. नासतो विद्यते भावो, जो भाव म्हणून आहे, अस्तित्व म्हणून आहे, तर ते कधीही नाहीच होत नाही. न अभावो विद्यते सतः, जे सत आहे त्याचा अभाव होत नाही आणि जे असत आहे त्याचा कधीही भाव राहत नाही. न असतो विद्यते भावो, आणि देह असतच आहे त्याचा भाव म्हणजे कायमचा तो राहणं हे अशक्य आहे. जगत हे देखील असत आहे, असत याचा अर्थ परिवर्तनशील आहे. जे दिसत आहे तसं आहाच आकारले काळ मोडी, जे दिसत आहे ते नष्टच होणार आहे, त्याचा आकार बदलणार आहे, त्याचं स्वरूप बदलणार आहे, असं सांगून या आत्म्याला जो मी मारतो असं म्हणतो, य एनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम, जो मारणार आहे असं म्हणतो, मरणार आहे असं म्हणतो, उभौतौन विजानिता, या दोघांनाही काही समजलेलं नाही. नायम हंती न हन्यते, हा कधीही मरत नाही, मारला जात नाही, मारवला जात नाही, असं म्हणून आत्म्याचं वर्णन केलं जे थेट आपल्याशी संबंधित आहे, आपल्याशी याचा अर्थ आपल्या स्वरूपाशी. न जायते म्रियते वा कदाचित, हा कधीही उत्पन्न होत नाही, हा कधीही मरत नाही. नायम भूता भविता वा न भूया, हा पूर्वी होता आत्ता आहे आणि पुढा असणार आहे, अशा भाषेत याच्याबद्दल बोलता येत नाही. अजहा नित्यहा शाश्वतहा अयम पुराणहा, न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीर मारल्यामुळं हा मारला जात नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा, न चैनम क्लेदयं त्यापो न शोषयती मारुतहा, शस्त्रांनी तोडला जात नाही, वायूनी सुकवला जात नाही, चिखलात कालवला जात नाही, असं याचं स्वरूप आहे. अच्छेद्योयम अदायोयम अविकार्योयम उच्यते, हा व्यक्तिगत उपदेश आहे, आत्म्याकरता केलेला असा उपदेश आहे. मी तुम्हाला असं सांगतोय की भगवद्गीता ही दोन विषयामध्ये मुख्यतः विभागलेली आहे आणि तो ते दोन विषय एकमेकांपासून फार स्वतंत्र नाहीयेत, तर मूळ तत्वज्ञान सांगण्यासाठी म्हणून सुरुवातीला दोन विषयामध्ये विभागून नंतर ती आपल्याशीच निगडीत केलेली आहे. ती कशी हे मी तुम्हाला सांगतो आहे. आत्म्याचं वर्णन भगवंतांनी जसं केलं तसं सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापमवाप्स्यसि, हे जाणलेला जो पुरुष आहे, आत्म्याचं स्वरूप जाणलेला पुरुष, तो देहाच्या अंगाने सुख आणि दुःख ही समान नेहमीच लेखत असतो. समान लेखतो म्हणजे सुखालाही तेवढीच किंमत देतो आणि दुःखालाही तेवढीच किंमत देतो. सुखानी हुरळून जात नाही, दुःखानी खचून जात नाही, अशा रीतीने नेहमी वर्तन करतो. लाभ अलाभ जय आणि अजय अथवा पराजय या सर्वांच्या बाबत तो समान वर्तन करणारा असतो. म्हणून तो खुशाल युद्ध करायला प्रवृत्त हो, तुला पाप वगैरे मुळीच लागणार नाही, तू जसं म्हणतोस तो केवळ तुझी मानसिकता आहे, पापाचा संबंध नाही. या ठिकाणी युद्धाय युज्यस्व हे जे शब्द आहेत, अर्जुनाला भगवंतांनी जी युद्ध प्रवृत्ती सुचवली ती प्रासंगिक असून कर्माबद्दल भगवंतांना सांगायचं आहे. व्यक्तिगत संवाद तर चाललेला आहे आणि व्यक्तिगत संवाद थेट युद्धाच्या कर्माबद्दल तूर्त चाललेला आहे, पण नेहमीच युद्ध करा असं भगवंतांचं म्हणणं नाहीये. ततो युद्धाय युज्यस्व म्हणजे कर्माय योज्यस्व, तुला पाप वगैरे लागणार नाही, तुला प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते तू कर, पाप आणि पुण्याची भाषा दूर ठेवून तू कर्म कर, असं भगवंतांना मुख्यतः सांगायचं आहे. इथंही भगवद्गीता वैयक्तिकच आहे. अर्थात ज्याला आत्म्याचं स्वरूप समजलं तो या पद्धतीने कर्म करतो असं भगवंत सांगताहेत. पण हे सांगितल्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्येच अगदी इन नटशेल असं ज्याला म्हणू, थोडक्यात कर्मयोगाची प्रस्तावना देखील केली की कर्मामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये तुझा अधिकार नाही, फळाकडे लक्ष ठेवून तू कर्म करू नकोस आणि कर्म मुळीच न करण्याकडे देखील तुझी प्रवृत्ती नसावी असं भगवंत सांगायला लागले. तू योगस्थ हो, योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध सिद्ध हो समो भूत्वा समत्वम योगमुच्यते. समत्व हा गीतेला पर्यायी शब्द जणू आहे. दुसऱ्या अध्यायापासूनच त्याचा जप जणू भगवंत करायला लागले आणि पुढे देखील प्रत्येक अध्यायात महत्वाचा हा समत्व हा शब्द आलाच. आणि मग भगवंत असं म्हणाले की हे जे कर्म करायचं आहे ती बुद्धीची स्थिरता प्राप्त करण्यासाठी कर्म करायचं आहे आणि ही बुद्धीची स्थिरता देखील आत्म्याच्या ठिकाणी असावी आणि अशी बुद्धीची स्थिरता जर एखाद्यानी प्राप्त केली तर कर्माचा विचार हा त्या मनाने गौणच आहे. भगवंतांना हे त्याकरता सांगायचं आहे की अर्जुनाला ते अशा विलक्षण कर्माकडे प्रवृत्त करत होते की जे असाधारण होतं. युद्धासारखं कर्म आहे ते साधारण कर्म नाहीये. दुरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. तू बुद्धियोगाच्या ठिकाणी जर स्थिर राहिलास तर मग कर्म हे त्या मनाने कनिष्ठ आहे, गौण आहे. अर्थात कोणतं कर्म करावं लागतं आहे याची खेद खंत बाळगून तू निष्कारणच ज्याप्रमाणे हतप्रभ होतो आहे तसा होऊ नकोस, हतोत्साह होऊ नकोस असं भगवंतांना सांगायचं आहे. पण एकूण विवेचनाच्या दृष्टीने देखील कर्म हा स्थिर बुद्धीच्या पुढे गौणच भाग आहे. ज्याची बुद्धी अत्यंत स्थिर झाली तो कर्माला तशा तऱ्हेने महत्व देत नाही असं भगवंतांना सांगायचं आहे. आणि अशा पुरुषाचं चरित्र भगवंतांनी स्थितप्रज्ञाच्या निमित्ताने उभं केलं. दुसऱ्या अध्यायातच गीता पूर्ण झाली, संपली, पुढे गीता सांगण्याची गरज नव्हती. पण अर्जुनाच्या मनामध्ये हा श्लोक घोटाळत राहिला असं जाणकारांचं म्हणणं आहे. दुरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय, बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणाहा फल हेतवहा. तेव्हा अर्जुन असं म्हणायला लागला की कर्म जर गौणच असेल आणि स्थिर बुद्धीला जर अत्यंतिक महत्व असेल तर मी बुद्धी स्थिर करण्यालाच प्राधान्य देतो आणि कर्म करण्याचा मग प्रश्न येतच नाही. अर्जुन भगवंतांशी बुद्धिबळ खेळल्यासारखा बोलत होता. अर्जुनाला जे करायचं होतं ते करण्यासाठी म्हणून तो आटापिटा करत होता. अर्जुनाला जे करायचं होतं ते युद्ध टाळायचं होतं. असं झाल्यामुळं भगवंतांनी अर्जुनाला अर्थातच कर्मयोग म्हणजे काय हे सांगितलं आणि या कर्माचं आचरण केल्याशिवाय बुद्धीच स्थिर होत नाही. म्हणून एकदम बुद्धी स्थिर करण्याचा कोणताही उपाय नसून कर्माचं योग्य रीतीने आचरण हे अतिशय महत्वाचं आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि या कर्माच्या आचरणासाठी म्हणून 3 अध्याय भगवंतांनी खर्च केले. एक म्हणजे कर्मयोग यथास्थित सांगितला, सर्व कर्म मला अर्पण करून मी आत्मा हे लक्षात ठेवून ती कर्म अर्पण करायची, फळाकडे लक्ष न देता कर्म करायची, ममत्व सोडून कर्म करायची, संगरहितता असायला हवी आणि कर्माचा अभिनिवेश कर्म करताना नसला पाहिजे. हा भगवंतांचा थोडक्यात कर्मयोग आहे. हा कर्मयोग सांगत असताना देहसंगापासून मुक्त झाला तरी देखील साक्षात आत्म्याची प्रतीती देण्याचं सामर्थ्य या कर्मयोगात नाही हे लक्षात घेऊन भगवंतांनी काही कर्म अशी सांगितली की ज्या कर्मांनी आत्म्याची थेट प्रतीती यावी ज्याला विकर्म असं म्हटलं जातं म्हणून चौथा अध्यायाला म्हणून चौथ्या अध्यायामध्ये कर्माचं तर प्रतिपालन पुरस्कार भगवंतांनी केला पण तो विकर्मासहित केला म्हणजे साधनेच्या कर्मांसहित केला याच्या मागच्या श्लोकाच्या निरूपणात ती विकर्म देखील मी तुम्हाला थोडक्यात वर्णन करून सांगितलेली होती म्हणून कर्मानी देहसंघापासून अलिप्तता आणि विकर्मानी थेट परमात्म्याची प्रचिती हा विषय चौथ्या अध्यायामध्ये सांगितला आणि विकर्म हे कर्मप्रकारच आहेत असं भगवंतांनी सांगितलं आणि परत चौथ्या अध्यायाच्या शेवटी योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम असे शब्द आले आत्मवश्यैर विधेय आत्मा प्रसादम अधिगच्छती भगवंत एका हेतूनी सांगत होते कर्मयोगाचं आचरण करतानाच कर्म सुटतं योग संन्यस्त कर्माणं याचा अर्थ मी करतो हा भावच नाहीसा होतो असं भगवंतांना म्हणायचं होतं पण अर्जुनाला कर्मसंन्यास दिसायला लागला आणि परत अर्जुनाला युद्ध सोडण्याची मूळ इच्छा होती त्यापोटी अर्जुनाने भगवंतांना तू एकदा कर्माबद्दल बोलतोस एकदा संन्यासाबद्दल बोलतोस एक काय ते निश्चित मला सांग अशा प्रकारे विचारलं म्हणून पाचवा अध्याय आला की ज्या अध्यायामध्ये कर्मयोग म्हणजे काय ते परत भगवंतांनी सांगितलं आणि संन्यास म्हणजे काय हेही भगवंतांनी सांगितलं आणि कर्म आणि संन्यास हे दोन मार्ग वरवर जरी वेगळे दिसले तरी ते एकच आहेत तसंच सुरुवातीला कर्मयोग आणि ज्ञान झाल्यानंतर देखील कर्मयोग त्याला कर्मयोगी म्हणतात सुरुवातीला कर्मयोग ज्ञान प्राप्त होणं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बरीचशी कर्म कमी होणं याला संन्यास असं म्हणतात आणि हे दोन्ही सोपे आहेत असं भगवंतांनी सांगितलं तिसरा एक अवघड मार्ग उपस्थित आहे असं भगवंतांनी सांगितलं तो म्हणजे ज्ञान होण्याच्या आधीच कर्म सोडून देणं सगळा काळ भगवत स्मरण चिंतन ध्यान धारणा उपासना शास्त्र पठण याच्यामध्ये करणं इंद्रियांच्या अनेक ओढी मोडून हे बळजबरीनी करणं आणि ज्ञान प्राप्त करून घेणं आणि ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर देखील या स्थितीत राहणं हाही संन्यासच आहे पण तो अवघड आहे असं भगवंत म्हणाले मी तुम्हाला असं सांगतोय की हा जो कर्मयोगाचा उपदेश आहे हा उपदेश कर्म संन्यास या दोन्ही मार्गांनी जीवनमुक्तताच भगवंतांनी सुचवली आणि त्या जीवनमुक्त महापुरुषाचं वर्णन पाचव्या अध्यायात भगवंतांनी केलं इथपर्यंत व्यक्तिगत उपदेशाचाच मामला आहे दुसरा अध्याय तिसरा चौथा पाचवा आत्मज्ञान संपादन कसं करायचं यासाठी सगळं चाललेलं आहे पाचव्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगायला सुरुवात केली विस्ताराने जी चौथ्या अध्यायात ही सांगितलेली होती विकर्मांच्या योगाने म्हणून सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योग ध्यानाचा भगवंतांनी पुरस्कार केला आणि या ध्यानाच्या पश्चात अपरोक्ष अनुभूतींनी युक्त होऊन राहावं अशा प्रकारचा उपदेश देखील केला याचं कारण शब्दांनी दुसऱ्या अध्यायातल्या प्रमाणे आत्म्याच्या वर्णनाचं स्मरण करणं अथवा चिंतन करणं आणि कर्मांच्या योगाने देहापासून अलिप्तता मिळवणं एवढं जरी झालं तरी जोपर्यंत प्रचिती येत नाही त्याची थेट प्रचिती येत नाही अनुभव येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी परक्याच वाटण्याची शक्यता असते जसं तहान लागलेली आहे आणि पाण्याचा प्याला समोर आहे पण तहान शमण्यासाठी केवळ पाण्याचा प्याला समोर असून चालत नाही तर घोटभर पाणी प्यायला लागतं असं जसं असावं तसं थेट आत्मप्रचिती होणं हे व्यक्तिगत उपदेशाकरता देखील गरजेचं आहे. म्हणून सहावा अध्याय आला. या सहाव्या अध्यायानंतर आठव्या अध्यायामध्ये एक अध्यायामध्ये मी उडी मारली, सातवा अध्याय म्हणत नाहीये. आठव्या अध्यायामध्ये मरणाच्या वेळेला अभ्यास कसा असावा याचं भगवंतांनी वर्णन केलं. म्हणजे हाच अभ्यास मरणकालपर्यंत सांभाळावा कसा याचं भगवंतांनी वर्णन केलं. अशा रीतीने एक ते पाच, एक ते सहा अध्याय, मग आठवा अध्याय आणि आठव्या अध्यायानंतर इथपर्यंत बौद्धिक दृष्ट्या किंवा शाब्दिक दृष्ट्या किंवा वैचारिक दृष्ट्या आत्म्यासंबंधीचं चिंतन, कर्माच्या योगाने देहापासून अलिप्तता आणि ध्यानाच्या योगाने परमात्म्याशी एकरूपता आणि ही साधना मरणापर्यंत करत राहणं, असा अशा रीतीने व्यक्तिगत उन्नती करता भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली आहे. आता जो सातवा अध्याय आहे जो मी वगळला, त्या सातव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सहाव्या अध्यायापर्यंत एकूण साधकाची प्रगती झाल्यानंतर साधकाला खरा अडथळा होतो तो जगताचा. त्याला दार लावून खोलीत एकांतात केलेली साधना आणि अनेक लोकांची प्रकृती आणि स्वभाव याच्याशी जमून घेता येत नाही आणि वर्तन करताना अडचण पडते. जी आत्म्याची प्रचिती आलेली असते ती आत्म्याची प्रचिती दार उघडून बाहेर आल्याबरोबर बिघडते. असं असल्यामुळे सातवा अध्याय आहे तो ज्ञान आणि विज्ञान असे विशेष शब्द वापरून भगवंतांनी सांगितला. सातव्या अध्यायाची सुरुवात बघा कशी आहे. मय्या सक्त मनाहा पार्थ योगम युंजन मदाश्रयाहा असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसी तत्शृणु. माझ्या ठिकाणी मन आसक्त करून आणि योगाच्या अंगाने माझा आश्रय केलेला असा तू असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसी. मला आता तू समग्र ज्या रीतीने जाणशील त्या प्रकारे मी तुला सांगतो ऐक. कारण तुझ्या ठिकाणी आत्मप्रचिती घेणं आणि समग्र मला जाणणं याच्यात फरक आहे. म्हणून भगवंत म्हणाले की ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्षामी अशेषतः. तुला झालेलं ज्ञान हे आत्मविषयक ज्ञान आहे, ते विज्ञानासहित सांगणं आवश्यक आहे. जगताच्या घडामोडीशी तुझ्या ज्ञानाचा ताळमेळ राखून ते ज्ञान तुझ्या ठिकाणी येणं आवश्यक आहे, तरच ते ज्ञान टिकेल. नाहीतर एकांतात मिळालेलं रोज गमावायची पाळी येईल. यज्ञात्वा न इह योन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणलं असताना ज्ञातव्य असं काहीही राहत नाही, सगळं जाणलं जातं असं सांगून सातव्या अध्यायाची भगवंतांनी सुरुवात केलेली आहे. हा सातवा अध्याय अतिशय महत्वाचा अध्याय आहे. या अध्यायामध्ये वैयक्तिक उपासनेचं थोडंसं भान देखील राखलेलं आहे व्यापक विषय सांगत असताना. पण दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यंते मायाम एतांतरंती ते. मायेचं वर्णन आलं आणि ही फार दुरत्य आहे आणि ही मायाच तुझ्या आड येते. तुला व्यक्तिगत ज्ञान झालं असं भासलं तरी देखील तुला माया हर क्षणाला अडवत असते आणि त्यासाठी मला शरण येणं हा एकच उपाय आहे असं भगवंत म्हणाले. आणि भगवंतांनी चार भक्तांचं देखील त्या ठिकाणी वर्णन केलं. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे जे भक्त प्रकार आहेत हे भक्त प्रकार वैयक्तिक रीतीने स्वतःची उन्नती करून घेण्याचा खटाटोप करणारेच भक्त प्रकार आहेत आणि ज्ञानी हा विज्ञानासकट ज्ञान प्राप्त करणारा असा भक्त आहे. म्हणून ज्ञानी तो आत्मा माझा असं भगवंतांनी अभिप्राय दिलेला आहे आणि तू ज्ञानी भक्त हो असा अर्जुनाला सल्ला दिलेला आहे. या सातव्या अध्यायामध्ये अनेक विषय बीज रूपाने येऊन गेले. जसं रजोगुणी भक्त तमोगुणी भक्त सत्वगुणी भक्त की ज्याचं पुढे कुठेतरी भगवंतांनी खुलासा केला 14व्या अध्यायात 17व्या अध्यायात तशा या 7व्या अध्यायाच्या परंपरेतला एक प्रकारे थेट अध्याय पाहायचा झाला तर 7व्या अध्यायात मुख्यतः पराप्रकृती अपराप्रकृती पराप्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती जीव प्रकृती आणि कनिष्ठ आणि जीव प्रकृती मिळून मीच परमात्माच या दोन्ही झालेलो आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ इथं काही नाही असा 7व्या अध्यायात भगवंतांनी जो अभिप्राय दिला तर तसेच्या तसे अभिप्राय पुढे 13व्या अध्यायात म्हणून 7वा झाल्यावर एकदम 13वा मी सांगतोय की 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ क्षेत्र क्षेत्रज्ञ मिळून मीच परमात्मा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ झालो. कालच्या श्लोकात तो विषय थोडा येऊन गेला. तसंच 13व्या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुष जो आता तिकडच्या प्रवचनांमध्ये सुरू होईल विषय हा प्रकृती पुरुष विषय हा परा अपरा प्रकृतीशी संबंधित असाच आहे. म्हणून 7व्या अध्यायाचीच ही किरण आहे 13व्या अध्यायात आलेली. तसंच पुढे 15व्या अध्यायामध्ये देखील क्षर पुरुष अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष परमात्मा याचं जे वर्णन केलेलं आहे ते 7व्या अध्यायाचंच पुढे आलेलं निरूपण आहे. 7व्या अध्यायामध्ये जे जगतासंबंधी विज्ञानात्मक निरूपण आहे तेच पुढे 15व्या अध्यायामध्ये वृक्षाच्या योगाने अश्वत्थ वृक्षाच्या योगाने भगवंतांनी सांगितलं. आणि ही सगळी निरूपणं व्यापक आहेत. या निरूपणाचं एकूण स्वरूप व्यापक परमात्म्याच्या संबंधी जो अव्यक्त असून जगत झाला त्याच्या संबंधी माहिती देणं हे आहे. मी हे का सांगतोय ते नीट समजून घ्या. एका बाजूला वैयक्तिक उन्नती करता केलेला उपदेश जो 2, 3, 4, 5, 6 आणि 8 या अध्यायांमध्ये आला आणि एवढं केल्यानंतर देखील जगत काय आहे आणि हे सगळं काय चाललेलं आहे हा प्रश्न कायम राहतो म्हणून 7व्या अध्यायामध्ये त्याची सुरुवात करून मग पुढे 13, 14, 13, 15 या अध्यायामध्ये भगवंतांनी हा विषय सांगितला. तसं 7व्या अध्यायातला काही महत्वाचा विषय 9व्या अध्यायामध्ये आला. नव्या अध्यायाची भगवंतांनी जी सुरुवात केली ते इदंतुते गुह्यतमं प्रवक्षामी अनसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं ते शब्द आहेत यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. 7व्या अध्यायात चालू केलेला विषय परत 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पहिल्या श्लोकामध्ये घेतला. तुला मी ज्ञान विज्ञाना सकट सांगतो असं भगवंत म्हणाले आणि मग व्यापक परमात्म्याच्या कार्याचं वर्णन 7व्या अध्यायामध्ये जे बीज रूपानी केलं ते 9व्या अध्यायामध्ये खऱ्या अर्थाने भगवंतांनी केलेलं आहे. ते वर्णन म्हणजे त्या वर्णनात सर्वात प्रथम आलेला भाग म्हणजे ऐश्वर्ययुक्त अशा परमात्म्याचा योग भगवंतांनी सांगितला. परमात्म्यानी अव्यक्त स्वरूपानी सर्व विश्व व्यापलेलं आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी माझ्या ठिकाणी मी अव्यक्त रूपाने सर्व विश्व व्यापलेलं असल्यामुळं माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत, कोणीही माझ्यातून उणे नाही, पण आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळे समजणाऱ्या अशा या भूतमात्रांच्या अंगानी मात्र मी त्यांच्या ठिकाणी नाही। नचाहम तेष्वस्थित नच मत्स्थानी भूतानी। आणि खरं म्हणजे भूतमात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थच नाही, एकच एक परमात्मा भरून राहिलेला असल्यामुळं भूतमात्र देखील नाहीत। पश्यमे योगमैश्वरम असा ऐश्वर्युक्त योग तू पहा। आपल्याला जी अडचण येते ना शेजाऱ्याबद्दल, आपण ज्यांच्या हाताखाली काम करतो त्यांच्याबद्दल किंवा आपल्या हाताखालच्या मंडळींबद्दल अथवा समाजाच्या विशिष्ट घटकाबद्दल, राजकीय पक्षांबद्दल, जगताबद्दल, भगवंत असं सांगतात की अव्यक्त मूर्तीन अशा मीच सर्व जगत व्यापून राहिलेलं आहे। तू आत्मज्ञान संपादन केलंस आणि तुझा वैयक्तिक आनंद तू मिळवलास तरी हा विवेक तुला करावाच लागेल, तर तुझ्या ज्ञानाला परिपूर्णता येईल। अव्यक्त परमात्म्याची, निर्गुण परमात्म्याची, अव्यक्त आणि निर्गुण अशा स्वरूपातून व्यक्त आणि गुणमय असं जगत निर्माण करण्याची जी कला आहे तो भगवंतांचा योग आहे। जो माझा ऐश्वर्ययुक्त योग तू पहा असं भगवंत म्हणतात, त्या योगाचं स्वरूप असं आहे। अव्यक्त असून व्यक्त रूपाला येण्याची जी कला आहे, निर्गुण असून गुणाला येण्याची जी कला आहे, जे सामर्थ्य आहे, आणि या सामर्थ्यामध्ये परमेश्वराखेरीज दुसरा कोणीही पारंगत नसल्यामुळं त्याला योग योगेश्वर असं म्हटलेलं आहे। अशा रीतीने सांगितल्यानंतर भगवंतांनी ब्रह्मदेव देखील आपल्यापासून झालेला असून कल्पादी आणि कल्पाचा अंत याचं वर्णन केलेलं आहे। ब्रह्मदेवाचा दिवस तेव्हा जगताची उत्पत्ती होते आणि ब्रह्मदेवाचा जेव्हा रात्र तेव्हा जगत नाहीस होतं, अव्यक्तामध्ये लीन होतं। त्यामुळे जगताबद्दल असलेलं आपलं हे जे कुतूहल आहे त्या कुतूहलाचं देखील एक उत्तर भगवंतांनी या ठिकाणी दिलं। आणि एवढं करून हे सगळं समजणारे महात्मे कसे भसतात याचं मग वर्णन केलं। महात्म्यांना अडचण राहत नाही जगताबद्दल। महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसः ज्ञात्वा भूतादिमव्ययम् मक सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः। भगवद्गीता फार गोड झाली, ज्या ज्या ठिकाणी त्या त्या तीही ठिकाण आहेत। महात्मे कसे भसतात आणि महात्मे भजत असताना देखील काही भजन प्रकार हे न कळत अशुद्धीकडे नेणारे असे देखील जातात, त्याचंही वर्णन भगवंतांनी केलं। अन्य देवतांचं भजन केलं जातं, वस्तुतः मीच एक देव असताना आणि माझ्या खेरीज दुसरा कोणीही देव नसताना वेगवेगळे देव निर्माण झाले, सटवाई झाली, म्हसोबा झाला, अशा प्रकारे अनेक देव निर्माण झाले। तसंच इतर वगैरे देखील देव समजायला लागले, आजोबांची कृपा, पणजोबांची कृपा, वडिलांची कृपा, त्यांना देवात ठेवलं जायला लागलं, गंध व्हायला लागले। म्हणून यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता हा भूतानी यांती भूतेज्या यांती मद्या जिनोपी माम। जे मात्र माझं भजन करतात ते मला येऊन मिळतात, मात्र जे पितरांना भसतात ते पितरांच्या भावाला प्राप्त होतात, देवांना भसतात ते देवांच्या भावाला प्राप्त होतात असं भगवंतांनी सांगितलं। परमार्थ जवळपास सगळा स्पष्ट या नव्या अध्यायात भगवंतांनी केला। आणि या भजनाची गोष्ट सांगितल्यानंतर अनन्याश चिंतयंतो माम ये जना हा पर्युपासते, जो सुरुवातीला मी श्लोक उच्चारला तो आला, अनन्य चित्त होऊन जे मला भसतात ते नित्य युक्त अशा त्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो। या ठिकाणी योग याचा अर्थ आपण व्यक्त आणि गुणवान असताना व्यक्तातून अव्यक्त परमात्म्याचं स्वरूप जाणून घेणं किंवा आपल्या स्वतःला गुणवान म्हणजे आकारवान असं समजत असताना आपलं निराकार स्वरूप समजून घेणं हा आपल्या पक्षी योग आहे। जसा भगवंतांच्या पक्षी अव्यक्तातून व्यक्त होणं हा योग आहे, तसा आपल्या पक्षी व्यक्तातून आपण मूळ अव्यक्त स्वरूप आहोत हे समजून घेणं हा आपल्या पक्षी योग आहे आणि तो योग मी त्यांना देतो। योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे अशा प्रकारचा योग मी त्यांना देतो आणि त्यांचा हा दिलेला योग देखील मी सुरक्षित ठेवतो, हे ज्ञान देखील मी सुरक्षित ठेवतो। योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे एका अर्थाने असेल अगदीच विरोध नको करायला, अशा प्रकारे साधकाच्या व्यक्तिगत उन्नतीचं जीवन भगवंतांनी सांगितलं काही अध्यायांमध्ये काही भागांमध्ये। व्यापक परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं काही अध्यायांमध्ये, त्या अध्यायांमध्ये मग विभूती योग देखील आला, विश्वरूप दर्शनाचा योग देखील आला, हा नववा अध्याय देखील आला, सातवा अध्याय आला। महात्म्यांच्या भजनाचं स्वरूप नवव्या अध्यायापुरतं जर बोलायचं झालं तर आदर्श कसा असावा हे सांगितलं आणि परमात्म्याकरता परमात्म्यालाच भजण्याचं महत्व काय आहे हे भगवंतांनी सांगितलं आणि मग या अध्यायापुरतं बोलायचं झालं तर एकूण गीतेचा आढावा मी घेत नाहीये म्हणून इथं 14वा 16वा 17वा या अध्यायाबद्दल न बोलता मी असं सांगेन की या सगळ्याचा एकत्रित परिणाम एक व्यक्ती म्हणून कसा असावा हे परत एकदा भगवंतांनी सांगितलं की ज्या कारणाकरता हा नववा अध्याय हा तोय करणी म्हणून समजला गेला, पतितांना पावन करणारा समजला गेला। याचं कारण या सगळ्या तत्वज्ञानांच्या बरोबर भगवंतांनी या अध्यायात आणि फक्त या अध्यायात आश्वासनांची खैरात केलेली आहे। 12व्या अध्यायात देखील भगवंत एका ठिकाणी म्हणाले तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, पण तिथं बऱ्याच गोष्टी कंडिशन म्हणून आहेत, असं असं असेल तर मी त्यांना मृत्यू संसार सागरातून तरून नेतो। या अध्यायात भगवंतांनी तसं केलं नाही, या अध्यायात भगवंतांनी म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपरूतम अश्नामी प्रयतात्मना, काही थोडं अर्पण करणारा देखील असेल, पत्र पुष्प फल तोय भक्तिभावानी अर्पण करणारा असेल तर त्यांनी जे अर्पण केलं त्याच्या भक्तीच्या भेटीचं मी सेवन करतो असं सांगितलं। आपल्याला असं वाटतं की आपलं जे अर्पण आहे ते अर्पण एवढं सगळं परमात्म्याचं स्वरूप ऐकल्यानंतर किती दडपल्यासारखं व्हायला पाहिजे, मात्र त्याला आपण काय अर्पण करणार, म्हणून हे सर्वात महत्वाच्या आश्वासनांपैकी एक आश्वासन आहे, तुमच्यापाशी असेल ते अर्पण करा। आणि मग त्याच्यानंतर ही अर्पणाची एकदा सवय जर लागली तर मग अर्पण अधिक सखोल होतं, म्हणून यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत, आधी तू थोड्यापासून तर सुरुवात कर अर्पणाला, मग जे करशील ते जे काही खाशील ते, यत जुहोशी ददासी यत जे काही देशील ते, यत तपस्यसी कौंतेय जी काही तपश्चर्या करशील तप करशील, तत्कुरुष्व मदर्पणम तेही मला अर्पण कर, अर्पणाची एकदा सवय लागली की मग पुढच्या गोष्टी सोप्या आहेत. शुभाशुभ फलैही एवं मोक्षसे कर्मबंधनैही. आणि शुभ आणि अशुभ फल जी कर्माचं बंधन म्हणून असतात तीही मला अर्पण कर. अर्पणाची सवय लागली की हेही करणं शक्य आहे. मग मी पुण्यवान असं म्हणत फिरणार नाहीस, मी पापी असं म्हणत दबकत राहणार नाहीस. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी, केवढं आश्वासन आहे. संन्यास योग युक्तात्मा असं तू होऊन जाशील आणि मुक्त होऊन जाशील, मला येऊन मिळशील, असं फार मोठं आश्वासन या तीन श्लोकांमध्ये मिळून भगवंतांनी दिलं. की जे आपल्याशी संबंधित आहे, कारण तत्वज्ञान ऐकणं निराळं, पण आपल्याला आपलं जीवन माहिती आहे ना कसं आहे ते. आपण केलेली पापं माहिती आहेत, आपण केलेलं दुर्वर्तन माहिती आहे, आपल्यामध्ये आलेले विचार माहिती आहेत, तर आपल्याला काय आश्वासन आहे याच्याशी आपल्याला फार कर्तव्य असतं. दुसरं या अध्यायात दिलेलं आश्वासन म्हणजे अपिचेत्सु दुराचारो. दुराचार्यातला दुराचारी असेल तरी, कारण आपलं आपल्याला माहिती आहे ना आपण दुराचारी आहोत असं आपल्याला वाटत असतं. भजते माम अनन्य भाग साधू एव समंतव्य, त्याला साधूच समजावा, तो साधूच होतो. सम्यक व्यवस्थितो ही सहा, ही अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली. तिसरी म्हणजे स्वतःला कमी समजणारी किंवा समाज देखील ज्यांना कमी गणतो अशी मंडळी समाजात आहेत. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येती स्यु पापयोनयहा. पापयोनी हाड म्हणायचं, कुत्र्यांनी पळायचं, परत तुमच्या जवळ यायचं, असे पापयोनी. तसंच मनुष्य मात्रांमध्ये देखील स्त्रिया वैश्या तथा शूद्र हा ते पियाती परामगतीम, त्यांना देखील परमगती मिळते. हे फार मोठं महत्वाचं आश्वासन या अध्यायामध्ये भगवंतांनी दिलं. की ज्याच्याकरता हा अध्याय पतित पावन असा झाला, ज्ञानेश्वर महाराजांना हा अध्याय फार आवडणारा अध्याय. समाधीच्या पायऱ्या उतरताना या अध्यायाचं स्मरण करत, हा अध्याय छातीशी धरत, सगळी ज्ञानेश्वरी छातीशी धरली असली तरी ते समाधीच्या पायऱ्या उतरले असं म्हणतात. आणि निवृत्तीनाथांनी समाधीच्या ठरलेल्या आसनावर त्यांना बसवल्यानंतर आणि दुसरा हात पांडुरंगाने धरलेला अशा स्थितीत ज्ञानेश्वर महाराजांनी समोर शेजारी लावलेला दिवा आणि त्याच्या प्रकाशामध्ये हाच अध्याय वाचत असताना निवृत्तीनाथ वर गेले आणि समाधीचा चिरा ठेवला असं वर्णन आहे. अशा प्रकारे आपलं जे जीवन आहे, तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या बाजूने असलं तरी आणि बुद्धीच्या अंगाने समजल्यासारखं वाटलं तरी, आपल्या प्रकृतीच्या ओढी, आपलं मन, आपली कर्म, आपण हे इच्छा नसली तरी देखील वेगळे राहतोच. तर आपल्याला काय सवय आहे हे सांगणारा, तरण्यासाठी म्हणून, तरुण जाण्यासाठी म्हणून हा श्लोक आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याचा पुढचा भाग आहे. हे सगळे श्लोक जे आहेत, हे श्लोक आपण यथावकाश पाहणार आहोत. यथावकाश याचा अर्थ व्यवस्थित चिंतनाला अवकाश ठेवत ठेवत शांतपणे असे आपण पाहणार आहोत. याचा पूजेशी संबंध आहे. पूजेनंतर अर्पण विधी असतो, म्हणून पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम या भक्ति प्रकाराच्या अंतर्गत याचं निरूपण करायला हे श्लोक घेतलेले आहेत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपासना. हरी हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सिंह.